भाग नववा मोशे आणि देवना नियम निर्गम यांना 19 अध्याय 1 ते 15 वचन 34 अध्याय 27 ते 32 इसाकनं पोरस पैत पण एक मोठा राष्ट्र तयार होईनात आणि त्या राष्ट्र इस्रायल अशा ओळखाव जाऊ लागना. मोशे हाऊ इसाकनी पोरस मधला एक जण असणत त्यानं देववर विश्वास ठेवना आणि तशाच वागता. देवनं मोशेला डोंगरवर बोलवणार जय देव त्याला आधी भेटणार. देवनं मोशेला काही नियम देणार कारण त्यानं लोकसला शिकवावा. देवला वाटे की प्रत्येक माणूसनं देवना नियम पाळवा.